हेलो
बोला,
मैं विजय बोल रहा हूँ एसीडी आईआईएफएल से। आपके पर्सनल लोन का थोड़ा अमाउंट ड्यू है रुपए 529632 जो 0 महीनों से बाकी है।
बोलते
आपसे पूछना चाहता जी, आप
बोलते कौन सी तसागा जी?
मैं विजय बोल रहा हूँ एसीआरई आईएफएल से। मैं समझता हूँ जरूर आपकी कोई स्थिति होगी, आपने कुछ सोचा है?
अरे पण अरे कोण बोलते, कशासाठी फोन केलाय ते तर सांग मला आधी। दादा तू नुसताच बोलत राहतोय, मी काय म्हणतोय तुझ्या लक्षात आलं का? कोण बोलतोय, कशासाठी फोन केला ती सांग मला आधी। कशासाठी फोन केलेला आहे दादा तू? 40 रुपये